आणि जसं की मी म्हणालो की हमारे असली सांता तो भैया हमारे माता पिता होते हैं जो हमारी हर ख्वाहिश पूरी करने की हर संभव कोशिश करते हैं। काल तुमच्यासाठी असली सांता कोण होता, वो कौन था जो कल आपके लिए किसी सांता से कम नहीं था बॉस?
हेलो, हाय अक्की, सारिका बोलते मी।
हाय सारिका, बोला।
काल ऍक्च्युअली आम्हाला बाहेर म्हणजे येणार नव्हते माझे मिस्टर।
ओके।
त्यांना कॉन्फरन्स काहीतरी होतं, मला ते खोटं सांगितलं आणि ते डायरेक्टली घरी आले आणि म्हणले नाही चला जायचं आज आपल्याला। मी म्हणलं तुम्हाला तो कॉन्फरन्स आहे आणि तुम्ही कसं काय म्हणताय आता लगेच चला, आणि नेलं आम्हाला जस्ट बाहेर, पण डायरेक्टली म्हणजे हॉटेलिंग वगैरे असं आमचं काहीच प्लॅन नव्हतं आणि सगळं एकदम नाही का लगेच लगेच सगळं होत होतं। म्हणून मी म्हटलं हे सांता क्लोज आले वाटतंय आपल्याला क्रिसमसला नेलं।
हाय क्या बात आहे यार, तुला खूप मोठं सरप्राईज असेल ना हे एकदम?
हो मग खूप वाटत होतं कारण की लहान मुलांना खूप क्रेज असते पण आता मोठ्यांना पण क्रेज राहील।
आणि तुझे नवरे तुझा नवरा तुला नेणार पण नव्हता पण तुला इतकं मोठं सरप्राईज मिळालं। टायगर जिंदा आहे के बाद इस दुनिया में इतने अच्छे अच्छे नवरे भी जिंदा है, देखो ये भी बड़ा सरप्राईज है। लगाओ कॉल 6608093 पर या फिर अपने नाम के साथ व्हाट्सअप करो 8975935935 पे। और ये बताओ बॉस की वो कौन था जो कल आपके लिए किसी सांता से कम नहीं था बॉस? 6608093 अरिजीत सिंह की आवाज सिटी लाइट्स का सुपर हिट गाना, रेड एफएम बजाते रहो।